अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मागील भागात आपण मराठी विश्वकोशाविषयी जाणून घेतलं होतं, म्हणजे या विश्वकोशाचा इतिहास, निर्मिती मागची भूमिका, विश्वकोश, ज्ञानकोश, शब्दकोश म्हणजे काय याविषयी आपण जाणून घेतलं। विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद या भागात देखील पुढे चालू ठेवणार आहोत। त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर जगतानंद भटकर सर। हे विद्याव्यासंगी वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आलेले आहेत। सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत।
नमस्कार मॅडम।
सर, आपण विश्वकोशाविषयी आम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं, आता मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यामागे एक संपादक मंडळ असतं, तर त्यांची भूमिका काय असते आणि त्यांच्या कामाचं स्वरूप कसं असतं आणि हे संपादक मंडळ कसं नेमलं जातं याविषयी जरा आम्हाला सांगा।
मराठी विश्वकोशाचं जे संपादक मंडळ आहे, या संपादक मंडळांच्या म्हणजे माननीय अध्यक्ष हे एक प्रमुख संपादक म्हणून विश्वकोशामध्ये काम करतात। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चाललेलं असतं आणि त्यांच्या सहाय्यासाठी मराठी आणि इतर विषयातले जे तज्ज्ञ लोक असतात त्यांची सदस्य म्हणून शासनाकडून नियुक्ती केली जाते। या नियुक्तीमधूनच एक या मराठी विश्वकोशाचं संपादक मंडळ तयार होतं। या संपादक मंडळाची महत्त्वाची भूमिका अशी असते की मराठी विश्वकोश हा राज्य शासनाचा एक प्रकल्प आहे आणि यामध्ये आपण वाचकांना जी माहिती उपलब्ध करून देतो ती माहिती अधिग्राह्य असावी, विश्वसनीय असावी आणि त्या माहितीचं स्वरूप काय असावं यासाठी या संपादकीय मंडळाच्या मान्यतेची, त्यांच्या चर्चेची गरज असते। म्हणजे मी एखाद्या विषयावरची माहिती मराठी विश्वकोशात प्रकाशित करत असेल तर त्याच विषयाची माहिती जर मला प्रकाशित करायची असेल तर त्याला मान्यता द्यायला हे संपादक मंडळ सहाय्यभूत असतं, असा एक तो विषय आहे। त्यामुळे मराठी विश्वकोशामध्ये कुठल्याही विषयावर जर आम्ही नोंद किंवा माहिती प्रकाशित करीत असू तर त्याला आधी या संपादक मंडळाची मान्यता लागते, असा एक साधा विषय आहे।
सर, मराठी विश्वकोशाच्या ह्या ज्या नोंदी केल्या जातात ह्या विश्वकोशाच्या नोंदी असं म्हणजे काय आणि ह्या नोंदींचं स्वरूप कसं असतं किंवा यात लेखक म्हणून कोणकोण सहभागी होऊ शकतं, आपल्या काही श्रोत्यांनाही सहभागी होता येऊ शकतं का या?
निश्चितपणे। मराठी विश्वकोशामध्ये ज्या नोंदी आम्ही घेतो त्याचा एक मी मागे सांगितल्याप्रमाणे विज्ञान व तंत्रविद्या आणि मानवविद्या अशा दोन विद्याशाखा आहेत आणि या दोन विद्याशाखांमध्ये आपण मानवविद्येचा जर विचार केला तर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, साहित्य असे काही विषय पडतात आणि या विषयामध्ये आपण साहित्य हा विषय घेतला तर मग कुसुमाग्रज आणि मग कुसुमाग्रजानंतर नामदेव ढसाळ किंवा मग दिलीप चित्रे हे जे महत्त्वाचे कवी आहेत किंवा लेखक आहेत, हे लेखक म्हणजे आम्हाला यांच्याविषयी नोंदी, यांच्याविषयी आर्टिकल, लेख प्रकाशित करावे लागतात। जसं की आता कुसुमाग्रजांबद्दल अनेक लोक जाणून घेऊ इच्छितात, त्यांच्या कविता संग्रहांची नावे, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांनी काय कार्य केलं आहे, त्यांचं साहित्यिक कार्य, त्यांची भूमिका काय आहे, असं वाचक जाणून घेऊ इच्छितात। त्यामुळे आमच्या दृष्टीने कुसुमाग्रज ही नोंद ठरते, आम्हाला ती नोंद ठरली की त्याच्यावरच्या एका कुसुमाग्रजांचा चांगला अभ्यास असणारा अभ्यासक शोधावा लागतो आणि त्याच्याकडून ही नोंद लिहून घ्यावी लागते। ही नोंद त्यांनी लिहिल्यानंतर आमच्याकडे विद्याव्यासंगी सहाय्यक म्हणून किंवा आमचे जे विभाग संपादक किंवा प्रमुख संपादक हे लोक आहेत ते त्याचं संपादन करतात आणि या संपादनाचा एक बाब अशी आहे की ती आम्ही समीक्षितसुद्धा करून घेतो। म्हणजेच लेखकापेक्षाही किंवा लेखकाच्या जोडीचा एक अभ्यासक असतो, त्याच्याकडून त्याने लिहिलेली ही सगळी माहिती नीट आहे का, विश्वसनीय आहे का, व्यवस्थित आहे का हे याची समीक्षा केली जाते आणि मग ती माहिती प्रकाशित केली जाते. आता याच्यामध्ये लेखक आणि समीक्षक म्हणून कोण योगदान देऊ शकतं तर आम्ही आता एक भूमिका अशी घेतली आहे. खरं म्हणजे मराठी विश्वकोशामध्ये जी माहिती किंवा जे नोंदी प्रकाशित केल्या जातात त्या नोंदी ह्या त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञानेच लिहाव्या असा आमचा आग्रह असतो. म्हणजे संगणकाची नोंद जी आहे ती आम्ही विजय भटकर यांच्याकडून समीक्षित करून घेतली आणि काही बाब त्यांच्याकडून लिहून सुद्धा घेतली आहे. म्हणजे काय की वाचकाचा त्या नोंदीच्या लेखनावरचा विश्वास आहे तो कायम राहावा किंवा तो निर्माण व्हावा या दृष्टीने जो विषय आहे त्या विषयातल्या तज्ज्ञाने हे लेखन करावं असा आमचा आग्रह असतो आणि मी त्यासाठी आम्ही त्याचा शोध घेतो. आणि हा शोध घेणं म्हणजे आम्ही त्यासाठी काही कार्यशाळा आयोजित करतो, काही लोकांना काही कार्यक्रमांना भेटी देतो किंवा काही अलीकडच्या काळामध्ये आंतरजालावरून काही माहिती मिळते. परंतु जर आज आपण इथे बोलताना अनेक लेखकांना आणि समीक्षकांना जर आमच्या या मराठी विश्वकोशाच्या नोंद लेखनामध्ये योगदान द्यायची इच्छा असेल तर त्यांनी आमच्या या मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळाला भेट देऊन तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. म्हणजे आम्ही त्यांच्याशी तो संपर्क साधून त्यांना नोंद लेखनाचं कार्य सोपवू शकतो.
सर, आपल्या बोलण्यात आत्ता समीक्षक हा शब्द आला तर विश्वकोशाचे समीक्षक यांची भूमिका नेमकी काय असते आणि आपल्या म्हणजे सर्वसामान्य ज्या विचारात समीक्षक म्हणजे एखाद्या पुस्तकाचं जसं समीक्षण केलं जातं तसं काही ह्या नोंदींचं समीक्षण केलं जातं का?
हां, मराठी विश्वकोश आणि कोश कोशामधल्या लेखनाचं एक स्वतंत्र स्वरूप असतं. ते स्वरूप असं असतं की आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगेल की अमेरिका ही एक साधारणतः 60 पानांची नोंद आहे आणि अमेरिका या नोंदीमध्ये मला जर अटलांटा शहराची माहिती हवी असेल तर मला 60 पानं वाचावे लागतील.
बरोबर.
पण तसं नसतं, तर त्या नोंदीचा एक आम्ही आराखडा तयार करतो लेखनाचा. मग तो आराखडा तयार करत असताना अमेरिका या देशातील महत्त्वाची शहरे असा एक आम्ही उपघटक तयार करतो आणि त्या उपघटकामध्ये अटलांटा या शहराची माहिती येईल. म्हणजे काय की वाचक ती पूर्ण 60 पानाची नोंद न वाचता हा जो उपघटक आहे हा उपघटक पाहिल आणि त्यात आपली माहिती शोधेल. म्हणजे काय तर एखादी जी नोंद लिहिली जाते मराठी विश्वकोशात ती लोकांना त्यातली माहिती सहज शोधता आली पाहिजे असा त्याचा आराखडा असतो. हा एक भाग. दुसरा भाग असा असतो की त्याच्यामधली माहिती ही अधिग्राह्य आणि विश्वसनीय संदर्भांमधून आलेली असली पाहिजे. म्हणजे एक तर हा शासनाचा प्रकल्प आहे म्हणून नाही, परंतु आपण जेव्हा ज्ञानाची निर्मिती किंवा ज्ञानाचं संवर्धन आणि प्रसार करतो तेव्हा त्या सगळी ती सगळी ज्ञानमूल्य ही विश्वसनीयरित्या लोकांसमोर गेली पाहिजे. त्यामुळे त्याच्या वाचनाचा त्याच्या संशोधनाचा लेखकाला जे प्रयत्न करावे लागतात ते नीट झालेत की नाही, लेखकाने ते नीट केलं की नाही हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षक ही सगळी नोंद ही त्या आराखड्यात लिहिलेली आहे की नाही हे तपासतो. त्याच्यामध्ये आलेले सगळे संदर्भ, त्याच्यामध्ये आलेले काळाचे उल्लेख, त्याच्यामध्ये आलेली नावे, त्याच्यामध्ये जे काही विधानं केलेली असतील ती विधानं ससंदर्भ आहेत का, व्यवस्थित आहेत का, हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षकाचा दर्जा हा निश्चितपणे लेखकाच्या वरचा असतो, कारण तो लेखकापेक्षा वरिष्ठ असतो किंवा अनुभवी असतो. त्यामुळे समीक्षकाचं काम हे मराठी विश्वकोशाची जी विश्वसनीयता आहे ती राखण्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमच्यासाठी समीक्षक महत्त्वाचा असतो.
हां, पण मगाशी आपण म्हणालात की आपण ज्यांना त्या विषयाची माहिती आहे ते संकेतस्थळावर भेट देऊन विश्वकोशाचे लेखक म्हणून सहभागी होऊ शकतात.
हो,
तर मग जेव्हा लेखक म्हणून आपल्याला त्या विश्वकोशामध्ये सहभागी व्हायचं आहे तर मग मानधन दिलं जातं का किंवा त्या लेखकांपर्यंत आपण कसे पोहोचतात?
लेखकांपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे आमच्या काही आम्ही कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित करत असतो. हा एक विषय. दुसरी गोष्ट, आम्ही व्यक्तिगत काही लोकांचे संपर्क झालेत तर त्यांच्याशी बोलतो. याशिवाय त्यांना त्यांच्याशी आणि आमचा एका पद्धतीने लेखनाचा करार होतो, पत्रव्यवहार होतो आणि त्यांना आपण ती नोंद कशी लिहावी, किती शब्दांमध्ये लिहावी आणि त्यांना त्या नोंदीसाठी किती मानधन शासन निर्णयानुसार अनुज्ञेय असेल म्हणजे मान्य असेल ते आम्ही त्यांना पत्रातूनच कळवतो. त्यामुळे प्रत्येक लेखकाला समीक्षकाला मानधन जे आहे ते शासनाकडून दिलं जातं. तो मुद्दा आहेच हा. आणि आता अलीकडे तुम्हाला ही गोष्ट तुम्ही न विचारता मला सांगितली पाहिजे की आम्ही एका लेखकांच्या समीक्षकांच्या पोर्टलवरती आमचं कार्य सुरू आहे. म्हणजे काय तर या लेखन प्रक्रियेमध्ये लेखक आणि समीक्षक सहभागी व्हावेत यासाठी शासनाने आता एक पोर्टल करण्याची तयारी केलेली आहे. त्या पोर्टलवर स्वतः लेखक आणि समीक्षक जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतात की आम्ही मराठी विश्वकोशामध्ये या विषयामध्ये लेखन करू इच्छितो, समीक्षण करू इच्छितो अशी ते नोंदणी करतील. त्यांचा अनुभव तिथे ते सांगतील आणि मग त्यानुसार आम्ही त्यांच्याशी तसा संपर्क करून त्यांना तसं नोंद लेखनाचं समीक्षणाचं काम देऊ शकतो. हाही आमचा एक प्रयत्न आता अलीकडे आहे.
हां, मग हे पोर्टल कधीपासून अस्तित्वात येईल किंवा लोक त्यात सहभागी होण्यासाठी त्यांना नेमकं काय करावं लागेल?
अलीकडच्या काळात म्हणजे अगदी त्या पोर्टलच्या तपासण्या चाललेल्या आहेत. त्याच्यावरचं जे काही तांत्रिक काम आहे ते सगळं झालेलं आहे. लवकरात लवकर ते पोर्टल लोकांसमोर येईल आणि लवकरात लवकर त्या अर्थाने की फार कमी वेळ आहे, तो काही दिवसांमधला वेळ आहे. आणि लेखक, समीक्षक, भाषांतरकार म्हणजे विश्वकोशामध्ये भाषांतरकार, लेखक, समीक्षक, मुद्रित शोधक अशा स्वरूपाचंही सगळं काम चाललेलं असतं. तर या पद्धतीच्याही लोक त्याच्यावर स्वतःची नोंदणी करून मराठी विश्वकोशाच्या या फार महत्त्वाच्या प्रकल्पात स्वतःला सहभागी करून घेऊ शकतील, योगदान देऊ शकतील.
म्हणजे एका विशिष्ट विषयाचं तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही विश्वकोशाचे लेखक म्हणून तिथे सहभागी होऊ शकता.
होऊ शकता
असं त्याचं थोडक्यात
हो. आणि याच्यामधलं स्वरूप असं आहे की ह्या पोर्टल येण्याच्या आधी किंवा आतासुद्धा आम्ही आमचा हा संपर्क माध्यम हे महत्त्वाचं असतं. आम्ही त्या लेखकांशी बोलतो, त्यांचा संशोधनाचं क्षेत्र कोणतं आहे ते जाणून घेतो, त्यांना कुठल्या नोंदी, कारण आमच्याकडे नोंदी कुठल्या लिहाव्यात याचे जे निर्णय असतात ते आमचे मंडळ आणि आमचे संपादक घेत असतात. त्यामुळे आमच्याकडे नोंदींची यादी असते. तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही आम्हाला आमच्याकडे असणारे या नोंदींवरचं लेखन करून देऊ इच्छिता का? तर त्यांचा होकार आल्यानंतरच मग आम्ही पुढचा पत्रव्यवहार करतो. हा सगळा संपर्क माध्यमाचा भाग आहे की त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जो संपर्क होतो, जो जे चर्चा संभाषण होतो त्यातून हे विषय ठरतात. त्यामुळे मोघम असं होत नाही, त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने संपर्क साधला जातो.
पण मग ह्या नोंदी अद्ययावत वेळोवेळी कराव्या लागत असतील किंवा ज्ञान हे वाढतं आहे किंवा नवीन शब्दांची त्याच्यामध्ये एक भरणा होत असतो, तर मग यासाठी काय यंत्रणा राबवावी लागते?
हा, मराठी विश्वकोशामध्ये ज्ञानाच्या निरंतरतेचा जो विषय आहे तो असा आहे की मराठी विश्वकोशामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे ज्या नोंदी प्रकाशित झाल्या त्या आजच्या काळाच्या संदर्भात त्यातली माहिती जुनी झाली असेल, परंतु आम्ही ज्ञानमंडळ ही 2016 एक प्रकल्प राबवला होता मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी. त्याअंतर्गत नव्या 8,000 नोंदी आम्ही प्रकाशित केल्या आणि त्यातून त्या माहितीचं अद्ययावतीकरण झालेलं आहे. आता अलीकडच्या काळात विस्तारित ज्ञानमंडळे म्हणजे त्या ज्ञानमंडळाचा एक भाग की त्याच्यामुळे ही पोर्टल, लेखकांचा सहभाग, समीक्षकांचा सहभाग, म्हणजे मराठी विश्वकोशात जी आपण माहिती देतोय ती सतत अद्ययावत राहिली पाहिजे, सतत त्याचं अद्ययावतीकरण झालं पाहिजे याचे पुरेपूर प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीने करतो. त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत लेखकांना, समीक्षकांना आणि इतर घटकांना समाविष्ट करून घेण्याचे.
भटकर सर, आज आपण इथं आलात मराठी विश्वकोश आणि त्यामध्ये लेखक, समीक्षक यांचा सहभाग याविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
धन्यवाद मॅम.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली.